नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान. डॉ जयंत नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने गौरव. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र सरकारकडून 1,51,000 कोटी रुपयांची तरतूद. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला प्रारंभ. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका न्यायालयात आरोपींविरुद्धचे आरोप निश्चित. आणि भारत श्रीलंका महिला क्रिकेट संघात आज दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी शास्त्रज्ञांना हे पुरस्कार देऊन सन्मानित केलं. विज्ञान रत्न, विज्ञानश्री, विज्ञान युवा, शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम या 4 श्रेणीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिवंगत शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांना यावेळी मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान युवा पुरस्कार विजेत्यांमध्ये पुण्याचे प्राध्यापक सुरद मोरे यांचाही समावेश आहे. दरम्यान भारतीय गुप्त वार्ता विभाग आयबीच्या 38व्या शताब्दी स्मृती कार्यक्रमालाही राष्ट्रपतींनी आज संबोधित केलं. देशातल्या नागरिकांची सुरक्षा, राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करण्यात भारतीय गुप्त वार्ता विभाग महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र सरकारने 1,51,000 कोटी रुपये तरतूद केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज एका व्हिडिओ संदेशातून ही माहिती दिली. पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या नावाखाली नवीन योजनेबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचं चौहान यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले,
विकसित भारत जी रामजी योजना मनरेगा के आगे का कदम है. मजदूर भाइयों, 100 दिन की नहीं, अब 125 दिन काम की गारंटी है, कानूनी गारंटी. और काम नहीं तो बेरोजगारी भत्ते के प्रावधान को और सशक्त बनाया गया है. मजदूरी अगर देर से मिली तो अतिरिक्त राशि देने का प्रावधान है.
देशात यावर्षी 5,80,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 19 डिसेंबरपर्यंतचा पेरणी अहवाल प्रसिद्ध केला आहे. 301,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर गव्हाची तर 126,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चरणसिंग यांना आदरांजली अर्पण केली. चरणसिंग यांनी शेतीच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जीवन समर्पित केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरसिंहराव यांना आदरांजली वाहिली आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर इथं पहिल्याच दिवशी 1,800 अर्ज, जालना इथं 804 तर नांदेड इथं 363 अर्जांची विक्री झाली. मात्र आज पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. 30 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील आणि 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल. आवश्यकतेनुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची समीकरणं अद्याप जाहीर झालेली नाहीत. मुंबई काँग्रेसनं सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचं ठरवलं असून याबाबत अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आम आदमी पक्षाने मुंबई महापालिकेसाठी 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैद्य यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शिवसेनेचे जे माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असून भाजपकडून आमिष तसंच आश्वासनं मिळत असल्यामुळे हे पक्षांतर होत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. नागरिकांना संवेदनशील आणि गतिशीलतेने सेवा दिल्यास सुशासन निर्माण होईल असा विश्वास छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला आहे. सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय प्रसार कार्यशाळेत ते आज बोलत होते. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सुशासन ही संकल्पना अस्तित्वात येणार नाही असं त्यांनी यावेळी नमूद केलं. निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुशासन कशा तिने करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप आज निश्चित केले. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले,
वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत. वाल्मिक कराड खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला, याकरिता त्यांचा खून करण्यात आला. अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला. न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले. एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता 8 जानेवारी ही ठेवलेली आहे.
या प्रकरणी 8 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत प्रत्यक्ष साक्षीदारांची उलट तपासणी आणि पुराव्यांचे काम सुरू होणार असल्याने या खटल्याला आता वेग मिळेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षेसाठी सातत्याने राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. या कालावधीत राज्यात 33,002 अपघात झाले, त्यामध्ये 14,066 जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षी याच कालावधीत 32,784 अपघातात 14,185 जणांचा मृत्यू झाला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12%, पुण्यात 15%, नागपूर 21%, धुळे 14% तर पालघरमध्ये अपघाती मृत्यूदरात 20% घट झाल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना विविध परवानग्या देण्यासाठी महापालिकेनं स्मार्ट सिटी कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू केला आहे. पक्ष तसंच उमेदवारांनी प्रचार फेऱ्या, बैठका आदी आयोजनाच्या 48 तास आधी परवानगीसाठी अर्ज करावेत, तसंच सक्षम प्राधिकाऱ्याने या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी. कोणताही अर्ज 24 तासांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवू नये असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त लोहा पंचायत समितीतर्फे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत लोहा तालुक्यातल्या रामतीर्थ इथले मल्ल भैया पाटील विजयी झाले. त्यांनी परभणी जिल्ह्यातले राम तेलंग यांना 90 हे विजेतेपद पटकावलं. भैया पाटील यांना 5,000 रुपये बक्षीस देण्यात आलं. पाटील यांनी यापूर्वी परभणी, लातूर, कोल्हापूर तसंच कुरुंदवाडी आदी ठिकाणच्या कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका संघातला दुसरा T20 सामना आज होणार आहे. विशाखापट्टणम इथं सायंकाळी 7 वाजता सामन्याला प्रारंभ होईल. मालिकेत विशाखापट्टणम इथेच झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेला पराभूत करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सीमाशुल्क विभागाने मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 48 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. 18 ते 22 डिसेंबर दरम्यान केलेल्या कारवाईत सीमाशुल्क विभागाच्या पथकाने बँकॉकहून आलेल्या 8 प्रवाशांकडून 48 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले. मस्कतहून आलेल्या एका प्रवाशाकडून 16 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसंच या कारवाई दरम्यान 35 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 283 ग्रॅम वजनाचे हिऱ्यांचे दागिने आणि 24 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 6.5 किलो पॉलिश केलेले मौल्यवान रत्न देखील जप्त करण्यात आले आहेत. 22 डिसेंबरला फुजेराहला जाणाऱ्या प्रवाशांकडून 45 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचं परदेशी चलन देखील जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज अहिल्यानगर इथं सर्वात कमी 7.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पुण्यात 8.6, नाशिक इथं 8.8, तर जळगाव इथं 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 10.5, परभणी इथं 10.6, धाराशिव इथं 10.7, तर नांदेड इथं 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान. डॉ जयंत नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने गौरव. आणि भारत श्रीलंका महिला क्रिकेट संघात आज दुसरा T20 सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.